चीनीमंडी.com पॉडकास्ट।
तर खासदारकीचा राजीनामा देईन, सुजय विखेंची भर सभेत घोषणा। भाजपा नेते आणि खासदार सुजय विखे यांनी आपल्यावरील भ्रष्टाचाराचे आरोप फेटाळून लावले आहेत। विशेष म्हणजे विरोधकांच्या आरोपाचं खंडन करताना सुजय विखेंनी तर मी खासदारकीचा राजीनामा देईन असं आव्हान विरोधकांना दिलं आहे। कारखान्यात सुजय विखेंनी भ्रष्टाचार केल्याचा आरोप विरोधकांनी लावला होता। डॉक्टर तनपुरे सहकारी साखर कारखान्याच्या रविवारी झालेल्या 64व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत सुजय विखे बोलत होते। अध्यक्षस्थानी कारखान्याचे चेअरमन उदयसिंह पाटील होते। विखे म्हणाले, कारखान्यातील कर्मचारी तसेच सभासदांचे मोठे सहकार्य लाभल्यानं गेली 2 गळीत हंगाम यशस्वीरित्या पूर्ण झाले आहेत। ते पुढे म्हणाले, गेली 2 वर्ष हा साखर कारखाना चालवत असताना कुणी 1 रुपयाचा देखील भ्रष्टाचार दाखवून दिल्यास आपण संचालक पदासह खासदारकीचा देखील राजीनामा देऊ। राहुरीच्या ऊस उत्पादक सभासदांनी मोठ्या विश्वासानं साखर कारखाना आमच्याकडे दिला आहे। कारखान्यापुढं असंख्य संकट असल्यानं त्यासाठी कारखान्याच्या अतिरिक्त जमिनी विकण्याचा एकमेव पर्याय उरला। या जमिनीची विक्री केली तरच तनपुरे कारखाना वाचू शकेल असं विखे यांनी म्हटलं। अध्यक्ष उदयसिंह पाटील म्हणाले, गेल्या गळीत हंगामात तनपुरे कारखान्यानं 3,36,115 मेट्रिक टनाचं गाळप करून 3,94,600 पोती साखर तयार केली। डॉक्टर तनपुरे साखर कारखान्याचा उतारा नगर जिल्ह्यातील उत्कृष्ट साखर उतारा असणाऱ्या कारखान्यांपैकी एक ठरला। कारखान्यास जिल्हा बँकेनं कर्जाचं पुनर्गठन करून दिल्यानं डॉक्टर तनपुरे सहकारी साखर कारखाना सुरू होऊ शकला आहे असंही त्यांनी स्पष्ट केलं।